यिर्मयाह अध्याय 37. आता यहोयाकीमचा मुलगा कोण्या याच्याऐवजी होशियाचा मुलगा सिदकिया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलचा राजा नबुखदनेसराने सिदकियाला यहुदा देशावर राज्या केले होते. पण सिदकिया त्याच्या सेवकांनी व यहुदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मयाह संदेष्टाच्याद्वारे जीवशने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत. म्हणून राजा सिदकियाने शेलेम्याचा मुलगा यहुकुल व मासेया याजिकाचा मुलगा सफन्या यांना पाठवून यिर्मयाह संदेष्टाकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, तू आमच्या वतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर. आता यिर्मयाह लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशात टाकले नव्हते. मिस्रातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खासदारांनी यरुश्लेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरुश्लेम सोडून गेले. नंतर यिर्मयाह संदेष्टाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहुदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे. पहा, फारोचे सैन्य तुम्हास मदत करण्यासाठी आले. त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल. खासदी परत येतील, ते या नगराविरुद्ध लढतील, ते जिंकून जाळतील. परमेश्वर असे म्हणतो, खासदी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वतःचीच फसवणूक करून घेऊ नका, कारण ते निघून जाणार नाहीत. जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खासदी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्याच्या तंबूत उरले, तरी सुद्धा ते उठून हे शहर जाळतील. जसे फारोचे सैन्य येत होते तेव्हा खासद्यांच्या सैन्याने यरुश्लेम सोडले, तेव्हा यिर्मयाह यरुश्लेमेतून बन्यामिनाच्या देशात गेला. तो त्याच्या लोकांमध्ये प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी जाण्यास निघाला. तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच तेथे पहारेकरांचा प्रमुख होता, तेव्हा हनन्याचा मुलगा शलम्या याचा मुलगा इरिया त्याचे नाव होते. त्याने यिर्मयाह संदेशाला धरले व म्हणाला, तू फितून खासद्याकडे जात आहेस. परंतु यिर्मयाह म्हणाला, हे खरे नाही, मी फितून खासद्याकडे जात नाही. पण इरियाने त्याचे ऐकले नाही. त्याने यिर्मयाला घेतले आणि अधिकाऱ्याकडे आणले. ते अधिकारी यिर्मयावर रागवले, त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदीशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदीशाळेत बदललेले होते. म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले. तेथे तो पुष्कळ दिवस राहिला. मग सिदकिया राजाने कोणाला तरी बोलवणे पाठवून त्यास राजवाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, परमेश्वराकडून काही वचन आहे का? यिर्मयाह म्हणाला, आहे. व पुढे म्हणाला, तुला बाबेलच्या राजाच्या हाती दिले जाईल. मग यिर्मयाह सिदकिया राजाला म्हणाला, मी तुझ्या विरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध व यरुश्लेमच्या लोकांविरुद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदीशाळेत टाकले आहेस? तुझे संदिष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले, बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरुद्ध येणार नाही? पण आता हे माझ्या स्वामी राजा, एक माझी विनंती तुझ्यासमोर येऊ, तू मला परत योनाथान लेखकाच्या घरी पाठवू नकोस किंवा मी तेथे मरेन. म्हणून सिदकिया राजाने हुकूम दिला. त्याने यिर्मयाहला पहारेकरांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मयाह पहारेकरांच्या अंगणात राहिला.